जय श्री चक्रधर, दंडवत प्रणाम। सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्था गोरेगाव मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय परमेश्वर सेवक श्री सीतारामजी कुडव भाईजी यांनी न पाडते हा लेख लिहिलेला आहे, त्याचं जसंच्या तसं वाचन मी करीत आहे। बंधूंनो, सध्या मी करीत असलेल्या सर्वज्ञांच्या तत्वसिद्धांतिक प्रबोधनामुळे समाजात बरीच खळबळ माजली आहे। जे जे कोणी हेमाद्री पंडित ब्रह्मसानू महदाश्रमाच्या जातकुडीचे असतील, त्यांनी माझ्याबद्दल समाजाचा बुद्धिभेद करून मला बदनाम करण्याचा चंग बांधलेला आहे। 12व्या शतकात जेथे त्या काळीच्या ईश्वराला देहधर्मीमय थोडी करून सोडले, अनेक अत्याचार केले, बदनामीच्या अफवा पसरविल्या, तेथे माझ्यासारख्या बिचाऱ्या पामरजीवाचे काय घेऊन बसता राव। असो, कुणी निंदा कुणी वंदा, माझा मात्र आत्मकल्याणाचा धंदा, तोही कलियुगाच्या ईश्वराने सांगितलेला। तो म्हणजे अवरधर्मापासून काढी परधर्मी लावी, हे काय साने, ते काही कवनाची आठाई असे, ते येथीच्या भक्ताची आठाई असे की। स्वामी सांगतात, बाई, ईश्वराच्या कर्मकांड विरहित यथार्थ ज्ञानाच्या अज्ञाना कारणे वैदिकवादी कर्मकांडात फसलेल्या समाजाला ईश्वराने सांगितलेल्या जीवांच्या मानवता धर्म आचरणाचा यथार्थ तत्व सिद्धांत अज्ञानात फसलेल्या समाजाला सांगून एकनिष्ठ एकच साधनदात्या ईश्वराच्या भक्तीला लावणे, तयासी परमेश्वर आपले प्रेम करती, या सर्वज्ञांनी निरूपलेल्या आचारसूत्राला अनुसरून मी समाजाचं प्रबोधन करीत आहे। शिक्षण आणि वैज्ञानिक गुणसूत्रांच्या अभ्यासाने आजचा माणूस फार सुज्ञ आणि जिज्ञासू झालेला आहे। तो प्रत्येक गोष्टीला पुरावा मागतो। तो मागताना मी स्वामींची सूत्रे पुढे करतो। हा प्रचिते पंथ की दे मती, म्हणजे ईश्वराने निरूपलेल्या शास्त्रात असे असे एवं किंवा तसे नसेल असा संभ्रमित सिद्धांत असूच शकत नाही। तो सिद्धांत ठाम असला पाहिजे। तो सिद्धांत कुणीही बुद्धिमंत खोडू शकणार नाही अशी अपेक्षा आजच्या संगणक युगातला नवयुवक करतो आहे। याला कारण आपल्याला सांगितली गेलेली आचार प्रणाली, ती म्हणजे त्रिकाळ देव, विशेष पूजा वगैरे वगैरे। तात्पर्य, आजचा आपला विषय आहे न पाडते। न पाडते या विषयावर माझ्याकडे बरीच पत्रे आली, येत आहेत, फोनवरून विचारणा होते। प्रत्यक्षात शनिवारी लीळा प्रबोधनाच्या दिवशी भारतभरामधून आर्तवंत येत असतात। प्रत्येकाच्या अनेक प्रश्नातून शेवटी न पाडत्याचा प्रश्न उपस्थित होतोच होतो। आता आपण मुद्द्याकडे वळूया। मी स्वामींच्या सूत्रानुसार पुढे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। कृपया ज्यांना पटत असेल त्यांनी घ्यावा, माझा अजिबात अट्टहास नाही। ज्यांना पट्ट किंवा प्रचितीला येत नसेल त्यांनी दुर्लक्ष करावे, ही माझी नम्र विनंती। आपणास न पाडत्याविषयी सांगितले जातात ते मुद्दे असे: पहिलं, लग्न समारंभात जेवू नये। दुसरे, नामकरण बारसे विधीत जेवू नये। तिसरे, देवता जनिक सणासुदीच्या दिवशी बाहेरचे पदार्थ, उदाहरणार्थ जीवनावश्यक पदार्थ, बाजारातून आणू नये। चौथ, व्रतवैकल्ये चालत असलेल्या घरामध्ये जेवू नये। पाचवं, नवरात्रीला जीवनावश्यक पदार्थ आणू नये। सहावे, दशक्रियेत जेवू नये, वगैरे वगैरे। जरा विचार करा, कदाचित न पाडते ठरवून आम्हाला आप्तेष्ट व समाजापासून बहिष्कृत म्हणा किंवा दूर ठेवले गेले तर नसेल? लग्न समारंभातील भोजन, नामकरण विधीतील भोजन, पेढे हे निमित्ताचं भोजन म्हणून नाकारले आहे. खरे तर अशा या वागण्याचा दुष्परिणाम ईश्वराच्या भक्ताला समाजातून दुसणे लावण्यात होतो. मग शेवटी हे दूषण ईश्वराकडे जात नाही का? तसेच आप्तेष्टांचे समाजाबरोबरचे आपले जिव्हाळ्याचे संबंध दुरावतात आणि ईश्वर धर्मापासून आप्तेष्ट समाज फारकत घेतो. याला काय देवाचा धर्म म्हणता येईल का? देवता प्रीत्यर्थ सणाच्या दिवशी सर्व पदार्थांवर त्या त्या देवतेची सत्ता असते, म्हणून त्या त्या दिवशी बाहेरील पदार्थ आणू नयेत, खाऊ नयेत असे सांगितले आहे. आता आपण विचार करूया की त्याच दिवशी त्या त्या देवतेची पदार्थांवर सत्ता असते की नसते? सत्ता असते तर कुणाची? त्याचा आपण सर्वज्ञांच्या तत्व सिद्धांतानुसार गोषवारा करूया. सृष्टी रचनेकाळी मायेचे होणारे विभाग पुढील प्रमाणे. सृष्टी रचनेकाळी चैतन्य माया ईश्वराच्या प्रवृत्तीने आपले सामर्थ्य 11 प्रकारे विभागते. 6 कर्मरहाटीसाठी आणि 5 दैवरहाटीसाठी. जड, अजड, चिज्जड, अवघडा, नित्य नरक, संलग्न अशा 6 विभागात नटते. या 6 विभागात जड, अजड हे सामर्थ्य विभाग असून चिज्जड, अवघडा, नित्य नरक, संलग्न हे स्वरूपाधार विभाग आहे. आता आपण फक्त जड आणि अजड मायेच्या सामर्थ्याविषयी मंथन करूया. सिद्धांत आहे. पहिलं जड माया. जड माया स्थूळ परमानुभूत संधीला व्याप असून केवळ दुःखरूप झाली. दुसरं अजड माया. अजड माया परमाणु संधीला व्याप असून तृणादिकांपासून विश्वफळियापर्यंत सुख दुःख मिश्रित झाले. हा स्वामींचा सिद्धांत काय सांगतो? म्हणजे गवताच्या शुल्लक काडीपासून अनेक प्रकारची धान्ये, जड प्रपंचाचे पदार्थ आणि यक्षिणीपासून विश्वदेवतेच्या मोक्षफळाला गेलेल्या जीवाला अजड मायेच्या चेष्टकत्वाचे सुख दुःख भोगवले जातात. म्हणजे सर्व पदार्थात अजड मायेचे सामर्थ्य आहे आणि म्हणूनच आपण मायामोहित प्रपंच म्हणतो. मग विचार करा, माया मोठी की तिच्या खालील देवता मोठ्या? मायेचे सामर्थ्य कुठे आणि इतर देवतांचे सामर्थ्य कुठे? दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की देवतांच्या सणाच्या दिवशी माया आपले सामर्थ्य सर्व पदार्थाहून काढून घेते काय? असा सर्वज्ञांचा सिद्धांत कुठे आहे का? जर असे आहे तर न पाडते म्हणून आपणाकडून अजड मायेची हेटाणणी तर होत नाही ना? अशाने अजड मायेचा क्षोभ आपण ओढवून घेत तर नाही ना? याचा आपण प्रत्येकाने विचार नको का करायला? वरील अगदी थोडक्यात झालेले अजड मायेचे विश्लेषण पाहिले. आता आपण पिंडस्ता निर्वच काय सांगतो ते पाहू, शोधू, मंथन करून यथार्थ जाणून घेऊ. सृष्टी रचनेकाळी ईश्वराच्या प्रवृत्तीने मायेच्या चेष्टकत्वाने विश्वेपासून यक्षिणीपर्यंत देवता आपले सामर्थ्य 2 विभागात प्रसारण करतात, एक ब्रह्मांडस्ता आणि दुसरे ओळगण्या। ओळगण्या ईश्वर अवताराची सेवा करण्याच्या हेतूने झाल्या आणि ब्रह्मांडस्ता ब्रह्मांडाचा व्यापार करण्यासाठी झाल्या। पुढे ब्रह्मांडस्ता देवतापासून पुन्हा दोन विभागात सामर्थ्य प्रसारण पावते, पिंडस्ता आणि विग्रह। विग्रहाचं सोडूया, आता फक्त पिंडस्तांचे पाहूया। पिंडस्ता का झाल्या? तर पिंडस्ता पिंड युक्तत्वा कारणे झाल्या। त्या कशा कशा नटल्या ते पाहू। पहिलं, कर्मभूमीच्या देवतांच्या पिंडस्ता पायाच्या अंगठ्यापासून घोट्यापर्यंत नटल्या आहेत। दुसरे, अष्टदेव योनी देवतांच्या पिंडस्ता अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत नटल्या आहेत। तिसरे, अंतराडीच्या देवतांच्या पिंडस्ता अंगठ्यापासून जांघेपर्यंत नटल्या आहेत। चौथे, स्वर्गीच्या देवतांच्या पिंडस्ता अंगठ्यापासून नाभीपर्यंत नटल्या आहेत। पाचवे, सत्य कैलास वैकुंठीच्या देवतांच्या पिंडस्ता अंगठ्यापासून वक्षस्थळापर्यंत नटल्या आहेत। सहावे, क्षीराब्दीच्या देवतांच्या पिंडस्ता अंगठ्यापासून उरापर्यंत नटल्या आहेत। सातवे, अष्टभैरव देवतांच्या पिंडस्ता अंगठ्यापासून कंठापर्यंत व दोन भुजा। आठवे, विश्वदेवतेच्या पिंडस्ता आपाद मस्तक म्हणजे पायाच्या नखाग्रापासून डोईवरील केसाग्रापर्यंत नटली आहे। आणि नववे, चैतन्यमायेचा संलग्न जीवस्वरूपी मिसळला आहे। पिंडस्ता देवता मेद मास आधारे पिंडांच्या ठिकाणी आहेत हे कशावरून? सर्वज्ञे म्हणितले ब्रह्मांडे मूर्ती देवता पिंडी मेदमास रूपा देवता या अर्थे। मग पिंडस्ता देवता पिंडा आधारे कशा कशा राहतात? तर पहिलं, विश्वेची पिंडस्ता मेदा आधारे राहते म्हणजे शरीरातील हाडांच्या आधारे राहते। दुसरं, अष्टभैरवांच्या पिंडस्ता मासा आधारे राहतात। तर तिसरं, क्षीराब्दीपासून यक्षणीपर्यंतच्या पिंडस्ता देवता चर्मा आधारे म्हणजे त्वचेच्या आधारे परमाणू संधीला व्यापून आहेत। आता विचार करा, आपल्या संपूर्ण पिंडाला चैतन्यमायेच्या संलग्नापासून शेवटील एकक्षणी देवतेने व्यापले आहे आणि अशा या न पाडत्या आपण आखंड बुडालेलो आहोत, वावरतो आहोत। तर अशा या न पाडत्याला आपण आपल्यापासून दूर करून जिवंत राहू शकतो काय? मग या न पाडत्याचे स्तोम माजून आपल्याला कोणीतरी अज्ञान वैदिकवाद्याने हा ईश्वराचा मानवता धर्म सर्व स्तरातील समाजापर्यंत जाऊ नये याची तजवीज तर करून ठेवली नसेल असे मला पामराला वाटते। दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की न पाडत्या दिवशी मुसलमान, इराणी, ख्रिश्चन धर्मियांकडून पदार्थ घेतले तरी चालतात असे सांगितले जाते। तर विचार करा, स्वामी सांगतात हिंसा वर्ते तिये स्थानी महात्म्या असू नये। मग या तिन्ही धर्मात अखंड हिंसा चालते, त्यांच्याकडील पदार्थ घेतला तर चालतो? तो कसा? दुसरं म्हणजे त्या दिवशी त्यांच्या घरातील किंवा दुकानातील पदार्थावरील अजळ माया आपले सामर्थ्य काढून घेते काय? तसेच नदी, विहीर, नळाचे पाणी कसे चालते? त्या पाण्यातील अजळ माया त्या दिवसापुरते पाण्यातील आपले सामर्थ्य काढून घेते काय? समारोप। मी वरील सर्वज्ञांच्या तत्व सिद्धांताला धरून केलेले विवेचनात्मक स्पष्टीकरण ज्यांना पटत असेल त्यांनी त्याचा कसा उपयोग करावा हे सर्व अधिकार ज्याच्या त्याच्या वैचारिक आणि मानसिक प्रवृत्तीवर अवलंबून आहे। मी लिहिलेलेच खरे असेल असे अंधश्रद्धेने मानून घेऊ नये। मंथन की जे मग नूतन होय ही विनंती। त्या काळीचे धर्म मार्तंड हे चांगदेव राऊड आमचा वैदिक मार्ग उच्छेदेती असे स्वामींना म्हणत होते, तोच प्रकार आज माझ्याविषयी काही मंडळी म्हणत आहे, हा कुडव आमचा मार्ग नष्ट करतो आहे। एक विचार करा, लक्षात घ्या की न पाडते म्हणून देवतांची हेटाणणी करून आपण देवतांचा क्षोभ ओढवून तर घेत नाही ना। ज्या अर्थी पदार्थ विघटन म्हणजे सडणे होत असताना पदार्थाला दुर्गंधी सुटते तेव्हा शी 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 करून आपण त्या पदार्थाची हेटाणणी विचिकित्सा विकल्प करतो, त्या जीवांना अशा क्रियेने प्रतिदेहाची नरकयोनी भोगावी लागते। स्वामींचे सूत्र आहे, विकल्प आत प्रतिदेह आत। तात्पर्य, सर्वज्ञांचा मानवता धर्म म्हणजेच प्रचिती पंथ। समाजातील सर्व स्तरांपर्यंत सर्व घटकांपर्यंत जाऊ नये यासाठी कुणी वैदिक वाद्याने न पाडत्याचा बागुलबोवा उभा केला तर नसेल? कुडव न पाडते पाडत नाही म्हणून अर्थाचा अनर्थ करून समाजात माझ्या अवहेलनेचे कुभांड रचले गेले आहे। मी अशांना दोष देत नाही कारण त्यांचे मास्तर चुकले। मुकी बिचारी कुणीही हाका, ईश्वराचे ऐकावे की जीवाचे ऐकावे हे ज्याने त्याने ठरवावे। जीव जीवाचे म्हणतिले करीती, ईश्वराचे म्हणतिले कहीच न करीती। सूचना, माझ्या अच्युत गोत्रीय बंधू भगिनी व माता यांना नम्र विनंती की न पाडत्याविषयी ईश्वराला साक्षी ठेवून ईश्वराने निरूपलेला तत्व सिद्धांत माझ्या अल्पबुद्धीने तुमच्या समोर सादर केला। पटेल त्यांनी धरावा, न पटेल त्यांनी सोडावा। आणखी स्पष्टीकरणात्मक जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी हा लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक शनिवारी 5 ते 8 दरम्यान सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्थेला भेट द्यावी ही नम्र विनंती। आपला हितचिंतक परमेश्वर सेवक श्री सीताराम कृष्णाची पुढव। सुंदर विचार आणि शुद्ध आचाराची जोपासना हीच खरी ईश्वर प्राप्तीची उपासना। जय श्री चक्रधर।